मुखंग टू नौवाए जहाज। उत्पत्ति किताब टू अध्याय शुरू वचन लाची निजाय निश दरम ताई ऋषि पत्रस होमो अध्याय गुई दरम कई जन्म रोई आदम तिंग हवाए जा अच्छासी होयो ते मी चांगची पाप लाची ते परमेश्वरे आज्ञाय पालन मालाची मी चांगे पाप जा असी नेवचो ते परमेश्वर ची एलाची होयो ते मी चांग इते फलर दु खतम ला नके होया कोटो सिर्फ ई मी तासे परमेश्वर तिंग बैनिंग ला तासे आई होयो ए आज्ञाय पालन ला तासे होयो मी ए मीन तासे नो परमेश्वर ची नो तिंग लाशी कि इते किस्ती टू बार तुन नो बेरे किन बसी हुन नोहा तिंग होयो जाज टू नो बेरे जा बसांग लगी थी ते होयो नोआ ची जाज ट्यू ची ते होयो ची मीटिंग रिंगी कि परमेश्वर ची न्याय इते ये बाड़े मुखांग लिखी तो आतो होयो मी चांग ची सु मी चांग ची होयो ए गोसा मारूंग ची होयो मी चांग मार का मांग लांग मास्टर टे आता सी